श्लोक 11
सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानं यदा तदा विद्यात् विवृद्धं सत्वमित्युत.
या देहामध्ये सर्व इंद्रियांच्या ठिकाणी प्रकाश म्हणजे ज्ञान जेव्हा उत्पन्न होते तेव्हा सत्वगुणाची वृद्धी झाली आहे असे म्हणावे.
पैरजतम विजये सत्वगा देही इये वाढता चिन्हे तिये ऐसी होती.
बाबा अर्जुना, रजोगुण व तमोगुण यांच्यावर मात करून जेव्हा सत्वगुण या देहात वाढतो तेव्हा जी लक्षणे होतात ती अशी असतात.
जे प्रज्ञा आतुलीकडे न समाती बाहेरी वोसंडे वसंती पद्मखंडे धृती जैसी.
कि वसंत ऋतूत ज्याप्रमाणे सुवास कमळांच्या पाकळ्यात न मावता बाहेर पडतो तशी बुद्धी आतमध्ये न मावता बाहेर पडते.
सर्वेंद्रियांच्या अंगणी विवेक करी राबणी साचची करचरणी होती डोळे.
सर्व इंद्रियांच्या अंगणात विवेक पहारा करतो व हातापायांच्या ठिकाणी खरोखरच डोळे होतात. म्हणजे हातपाय हे कर्मेंद्रिय असूनही त्यांना चांगले वाईट निवडण्याची शक्ती येते.
राजहंसा पुढे चाचूचे आगरडे तोडी जेवी झगडे क्षीर नीराचे.
राजहंसा पुढे दूध व पाणी यांचे मिश्रण ठेवले असता त्या राजहंसाच्या चोचीचे टोक जसे त्या मिश्रणातील दूध व पाणी यांची वेगळी करते.
तेवी दोषा दोष विवेकी इंद्रियेची होती पारखी नियमोबाये पायी की बोळगे तई.
त्याप्रमाणे पाप पुण्य निवडण्यात इंद्रियच परीक्षा करणारी होतात व त्यावेळेला अरे अर्जुना, इंद्रिय निग्रह हाच म्हणजे आपण होऊन सेवा चाकरी करत असत.
नाही कणे ते कानची वाळी न पहाणे ते दिठीची गाळी अवाच्य ते टाळी जीभची गा.
जे ऐकू नये ते कानच वर्ज्य करतात, जे पाहू नये ते दृष्टीच टाकून देते आणि ज्याचा उच्चार करू नये ते जीभच टाळते.
वाती पुढा जैसे पळो लागे काळवसे निषिद्ध इंद्रिया तैसे समोर नोहे.
दिव्यापुढे जसा काळोक पळावायला लागतो त्याप्रमाणे इंद्रियांसमोर निषिद्ध विषय येतच नाहीत.
धाराधर काळे महानदी उचंबळे तैसी बुद्धी पघळे शास्त्र जाती.
पावसाळ्याच्या दिवसात जसा महानदीला अपरंपार पूर येतो त्याप्रमाणे सर्व शास्त्रात बुद्धी पसरते.
अगा पुनवेच्या दिवशी चंद्रप्रभा धावे आकाशी ज्ञानी वृत्ती तैसी फाके सैंध.
अर्जुना, पौर्णिमेच्या दिवशी ज्याप्रमाणे चंद्राचा प्रकाश आकाशात जिकडे तिकडे पसरतो त्याप्रमाणे ज्ञानात वृत्ती सर्वत्र पसरते.
वासना एकवटे प्रवृत्ती वोहटे मानस विटे विषयांवरी.
वासना एकत्र होतात, एक ब्रह्मप्राप्ती विषयीच काही ती वासना असते. संसाराकडे मनाची असलेली धाव कमी होते व मन विषयांना भेटते.
एवम सत्व वाढे तै हे चिन्ह पुढे आणि निधनही गडे तेव्हाची जरी.
याप्रमाणे सत्वगुण वाढतो तेव्हा ही लक्षणे खरोखर असतात आणि अशा स्थितीत जर मृत्यू घडला.
का पाहाले नि सुयाने जालया परगुणे पडियंते पाहुणे स्वर्गवनिया.
तर जशी घरामध्ये विपुल संपत्ती आहे आणि त्याचप्रमाणे त्या संपत्तीवाल्याची उदार वृत्ती असून त्याच्या अंगी धैर्य आहे, तर मग इहलोकात कीर्ती व नंतर स्वर्गसुख त्याला मिळू नये का?
तरी जैसीची घरीची संपत्ती आणि तैसीची औदार्य धैर्य वृत्ती मा परत्रा आणि कीर्ती कानोहावे.
अथवा सुकाळ म्हणजे धान्य व जले यांची विपुलता प्राप्त होऊन मेजवानीचा प्रसंग यावा आणि त्याच वेळी आपले आवडते मनुष्य जे मृत होऊन गेलेले असल्यामुळे ज्याच्या भेटीचा बिलकुल संभव नव्हता असं आवडतं मनुष्य स्वर्गातून पाहुणं म्हणून यावं.
मग गोमटे यातया जावळी असे धनंजया तेवी सत्वी जाणे देहा के आथी ग.
अर्जुन, मग त्या चांगल्या गोष्टीला दुसरी जोड आहे का? त्याप्रमाणे सत्वगुणाच्या वृद्धीत मरण आले असता तो सत्वगुणाने स्वभावत युक्त अशा जन्माशिवाय दुसरीकडे कोठे जाईल.
जे स्वगुणी उद्भट घेऊन सत्व चोखट निगे सांडून कोपट भोग क्षम हे.
कारण की आपल्या गुणांनी श्रेष्ठ असा जो चांगला सत्वगुण तो बरोबर घेऊन जो पुरुष भोगाना योग्य असं हे खोपट म्हणजे शरीर टाकून निघतो
अवचटे ऐसा जो जाये तो सत्वाचा चिनवा होये, किंबहुना जन्मला हे ज्ञानी अम्माजी।
असा अकस्मात जो जातो तो पुन्हा सत्वाचाच नवा होतो, त्याला पुन्हा सत्व गुणाने युक्त असा जन्म मिळतो, म्हणजे त्याला पुन्हा सत्व गुणाने युक्त असा नवा जन्म मिळतो।
सांग पा धनुर्धरा रावो रायपणे डोंगर गेलिया अपुरा होय काई।
राजा हा राजेपणाने गादीवर असताना डोंगरावर गेला असता त्याच्या राजेपणात काही कमी येईल का? अर्जुना सांग बर।
ना तरी येथीचा दिवा नेलिया से जिया गावा, तो तेथे तरी पांडवा दीपची की।
अथवा अर्जुना, येथील म्हणजे या गावातील दिवा शेजारच्या गावात नेला असता तेथे तरी तो दिवाच आहे।
तैसी ते सत्व शुद्धी आगळी ज्ञानेसी वृद्धी, तरंगावो लागे बुद्धी विवेकावरी।
त्या दिव्याच्या तेजाप्रमाणे त्याच्या सत्व गुणाचे निर्मलत्व म्हणजे प्रकाश ज्ञानासह विशेष वाढते व त्याची बुद्धी विवेकावर पोहू लागते।
पै महदादी परिपाठी विचारुनी शेवटी, विचारा सकट पोटी जिरोनी जाय।
महत्त्वादी अनुक्रमाचा विचार करून अखेरीस विचार करणारा त्या विचारांसकट ज्या ब्रह्मस्वरूपात लीन होतो।
छत्तीसा सदतीसावे चोवीसा पंचवीसावे तिन्ही नुरोनी स्वभावे चतुर्थ जे।
वेदांतात जे गीतेत 13व्या अध्यायाच्या 5व्या व 6व्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे 36 तत्वे मानली आहेत। त्यांच्या मते हे ब्रह्म 37वे आहे, सांख्यात 24 तत्वे मानली आहेत। म्हणून त्यांच्या मते जे ब्रह्म 25वे आहे व सत्व गुणादी 3 गुणांना नाहीसे करून जे स्वभावत चौथे आहे।
ऐसे सर्व जे सर्वोत्तम झाले असे जया सुगम, तया सवे निरुपम लाहे देह।
असे जे ब्रह्म सर्व असून सर्वात उत्तम आहे, ते ब्रह्म ज्यास म्हणजे ज्या कुलात सुलभ झाले आहे त्याचे बरोबर त्या कुलात त्याला निरुपम देह मिळतो।
इयाची परिदेख तमसत्व अधोमुख बैसोनी जे आगळीक धरी रज।
हे पहा, याचप्रमाणे ज्यावेळी तमोगुण व सत्वगुण खाली तोंड करून बसतात म्हणजे कमी होतात व रजोगुण ज्या वेळेला वृद्धी पावतो। श्लोक 12वा।
लोभ प्रवृत्तीर आरंभ कर्मणामशम स्पृह रजस्येता निजायंते विवृद्धे भरतर्षभ।
हे भरत श्रेष्ठा, रजोगुण अधिक झाला असता लोभ प्रवृत्ती म्हणजे शहर रचने वगैरे सारख्या अफाट कर्मांचा प्रारंभ, दुर्भर अभिलाष इच्छा ही उत्पन्न होतात।
आपली या कार्याचा धुमाड गावी देहाचा माजवी तई चिन्हांचा उदयो ऐसा।
तेव्हा रजोगुण शरीर रूप गावात आपल्या कार्याचा धुमाकूळ घालतो, त्यावेळी शरीरात लक्षणांचा असा उदय होतो।
पांजरली वाहुटळी करी वेगळ वेटाळी तैसी विषयी सरळी इंद्रिया होय।
पसरलेली वाहुटळ निरनिराळ्या पदार्थांचे म्हणजे बरे वाईट न पाहता एकीकरण करते, त्याप्रमाणे इंद्रियांना विषयांमध्ये मोकळीक असते।
परदारादी पडे परिविरुद्ध ऐसे नावडे मग शेळी येचे नी तोंडे सैंधचारी।
परस्त्री वगैरे अशी प्रसंग आला असता या गोष्टी शास्त्र निषिद्ध आहेत असे त्यास वाटत नाही व मग तो शेळीप्रमाणे इंद्रियांना बरे वाईट विषय सरसकट चारतो।
हा ठाय वरी लोभू करी स्वैरत्वाचा राबू वेटाळीता अलाभू ते उरे।
येतपर्यंत त्या रजोगुणी पुरुषाचा लोभ स्वेच्छाचारीपणाचा धुमाकूळ घालतो व दुसऱ्याच्या वस्तू लुबाडताना जेवढ्या वस्तू प्राप्त करून घेणे अशक्य असते तेवढ्याच वस्तू शिल्लक राहतात।
आणि आड पडलिया उद्यम जाती भलतिया प्रवृत्ती धनंजया हातून काढी।
आणि अर्जुना, कोणताही धंदा समोर आला असता करण्याचा प्रसंग आला तर तो धंदा करण्याविषयीचा मनाचा कल मागे घेत नाही।
देवीची एखादा प्रासादू का करावा अश्वमेधू ऐसा अचाट छंदू घेऊन उठी।
त्याचप्रमाणे एखादे मंदिर बांधावे अथवा अश्वमेध यज्ञ करावा असा अघटित नाद घेऊन उठतो।
नगरेची रचावी जळाशये निर्मावी महावने लावावी नाना विधे।
शहरेच वसवावीत, जलाशय म्हणजे तळी किंवा विहिरी वगैरे पाण्याचे साठे बांधावेत व नाना प्रकारचे मोठे बगीचे लावावेत।
ऐसैसा फाटी कर्मी समारंभ उपक्रमी आणि दृष्टा दृष्ट कामी पुरे न म्हणे.
अशा अशा अचाट कर्मांना आरंभ करतो आणि इहलोकीचे व परलोकीचे भोग मिळण्याचे कामात पुरे म्हणत नाही.
सागरू ही सांडी पडे आगी न लाहे तीन कवडे ऐसे अभिलाषी जोडे दुर्भरत्व.
समुद्र दुर्लभ खरा, पण तो या रजोगुणी पुरुषाच्या अभिलाषा पुढे हार खाईल. अग्नीला कितीही जळण घातले तरी त्याची तृप्ती होत नाही असा तो दुर्भर आहे खरा, परंतु त्याच्या अभिलाषांच्या दुर्भरत्वापुढे अग्नीची तीन कवडे इतकीही किंमत नाही असे त्याच्या अभिलाषांच्या ठिकाणी दुर्भरत्व असते.
स्पृहा मना पुढा पुढा आशेचा घे दवड विश्व घापे चाडा पाया तळी.
विषय तृष्णा ही मनाच्या पुढे पुढे आशेची धाव घेते व सर्व विश्व इच्छेच्या पायाखाली घातले जाते.
इत्यादी वाढता रजी इये चिन्हे होती साजी आणि ऐशा समाजी वेचे जरी देह.
याप्रमाणे रजोगुणाचा उत्कर्ष झाला म्हणजे अशी लक्षणे टवटवीत म्हणजे व्यक्त होतात व अशा लक्षणांच्या समुदायात जर देह पडला म्हणजे मृत्यू आला तर.
तरी आघवाची इही परिवारला आणि देही रिगे परी योनीही मानुषीची.
तर या सर्व लक्षणांनी युक्त असा तो रजोगुणी पुरुष दुसऱ्या देहात प्रवेश करतो, परंतु त्या देहाची मनुष्याचीच योनी असते.
सुरवाडेसी भिकारी बसोपा राज मंदिरी तरी काय अवधारी राबो होईल.
हे पहा, एखादा भिकारी चैनीने राजवाड्यात वसे ना का, तर तेवढ्यावरून तो राजा होईल का.
बैल तेथे करबाडे हे न चुके गा फुडे नाही जो का वराडे समर्थाचे.
बैलाला जरी श्रीमंतांच्या लग्नाबरोबरच्या मंडळीने गाडीला जोडून नेला तरी त्याच्या कपाळाचा कडबाखाना काही चुकत नाही.
म्हणून व्यापारा हाती उसंतु दिहा नाराती तैसयाची ये पाती झुंपी जेतो.
म्हणून व्यापारामुळे ज्यांना दिवसा आणि रात्री विश्रांती मिळत नाही अशा प्रकारच्या लोकांच्या पंक्तीस तो झुंपला जात नाही, तशांच्या कुळात तो जन्मास येत नाही.
कर्म जडाच्या ठाई किंबहुना होय देही जो रजोवृत्तीच्या डोही बुडोनी निमे.
फार काय सांगावे, जो रजोगुणांनी बनलेल्या वृत्तीच्या डोहात बुडून मरण पावतो तो काम्यकर्मे करणाऱ्या लोकांच्या कुळात जन्म पावतो.
मग तैसाची पुढती रजसत्व वृत्ती गिळुनी ये उन्नती तमोगुण.
त्याचप्रमाणे जेव्हा रजोगुण व सत्वगुण नाहीसे होऊन तमोगुण उन्नतीला येतो म्हणजे वाढतो.
श्लोक 13.
अप्रकाशो प्रवृत्तीश्च प्रमादो मोह एवच तमस्येता निजायंते विवृद्धे कुरुनंदन.
हे कुरुनंदना, तमोगुण अधिक झाला असता अविवेक कर्म प्रवृत्तीचा अभाव प्रमाद मोह ही उत्पन्न होतात.
तैची जिये लिंगे देहीची सबाह्य सांगे तिये परिस चांगे श्रोत्र बळे.
त्यावेळची जी लक्षणे देहाच्या आत व बाहेर असतात ती आम्ही सांगतो, ती चांगल्या श्रोत्र बळाने आहे.
तरी होय ऐसे मन जैसे रविचंद्र हीन रात्रीचे का गगन अवसेची.
तर जसे अमावस्येच्या रात्रीचे आकाश सूर्य व चंद्र यांनी रहित असते तसे त्याचे मन होते.
तैसे अंतर असोस होय स्फूर्तीहीन उद्वस विचाराची भाष हारपे तई.
त्याप्रमाणे अंतःकरण पूर्णपणे विचारशून्य व रिकामे असते व तेव्हा त्या अंतःकरणात सारासार विवेकाची गोष्ट नाहीशी होते.
बुद्धीमे चवेना धोंडी हा ठाय वरी मवाळे सांडी आठवो देशधडी जाला दिसे.
बुद्धी जडपणात धोंड्याला हे दाद देत नाही म्हणजे मागे सरते, येतपर्यंत तिने मऊपणा टाकलेला असतो आणि त्याची स्मरण शक्ती तर देशोधडी झालेली असते.
अविवेकाचे निमाजे सबाय शरीर गाजे एकलेनी घेपे दिजे मौढ्यतेथ.
शरीराच्या आत बाहेर अविवेकाचा अतिरेक ढळढळीत दिसतो व त्या तमोगुणाच्या ठिकाणी एकट्या मूर्खपणाची देवघेव होते.
आचार भंगाची हाडे रूपती इंद्रियां पुढे मरे जरी तेने कडे क्रिया जाय.
या तमोगुणी पुरुषाच्या इंद्रिय रूपी वाड्यावर आचार भ्रष्टाचारूपी हाडे रोवलेली असतात, त्यावरून हा तमोगुणी आहे असे समजले जाते. व हा तमोगुणी पुरुष मरेपर्यंत त्याच्या क्रिया या आशार भ्रष्टतेकडे जातात,
म्हणजे तो मरेपर्यंत भ्रष्टाचरणच करत असतो.
पै आणि कही हे कधीसे जे दुष्कृती चित्त उल्हासे अंधारी देखणे जैसे डुडुळाचे.
पहा, आणखी त्याच्या ठिकाणी एक लक्षण दिसते, ते हे कि जसे घुबडाला अंधारातच दिसते त्याप्रमाणे या तमोगुणी पुरुषास वाईट कर्मे करण्यात चित्ताला स्फुरण चढते.
तैसे निषिद्धाचे निनावे भले तेही भरे हावे तिये विषयी धावे घेती करणे.
त्याप्रमाणे निषिद्ध कर्म म्हटले कि वाटेल त्या निषिद्ध कर्माविषयीची इच्छा पूर्ण करण्याकरता इंद्रिय धाव घेतात.
मदिरा न घेता डुले संनिपाते वीण बरळे निष्प्रेमेची भुले पिसे जैसे.
हा तमोगुणी पुरुष दारू न पिता झोकंड खातो, संनिपात वायूशिवाय बरळतो आणि वेडा मनुष्य जसा प्रेमा वाचून भूलतो तसा हा भूलतो.
चित्त तरी गेले आहे परी उन्मनी ते नोहे ऐसे माल्हाती जे मोहे माजिरेनी.
त्याचे चित्त तर नाहीसे झालेले असते पण ती उन्मनी अवस्था नाही, याप्रमाणे ते उन्मत्तकारक मोहाकडून वश केले जातात.
किम बहुना ऐसैसी ये चिन्हे तमपोशी जई वाढे आयतीसी आपुलिया.
फार काय सांगावे, जेव्हा तमोगुण आपल्या सामुग्रीने पूर्णपणे वाढतो तेव्हा तो अशी ही चिन्हे पोचतो.
आणि हेची होय प्रसंगे मरणाचे जरी पडे खागे तरी ते तुलेनी निगे तमेसी तो.
आणि ह्याच तमोगुणाच्या उन्नतीचा प्रसंग असताना जर मरणाचे ठिकाण प्राप्त झाले तर तो तमोगुणी पुरुष तितक्या तमोगुणासह पुढला जन्म घेतो.
राई राई पण बीजी साठवून या अंग त्याजी मग विरूढे तै दुजी गोठी आहे.
मोहरीचे झाड आपला मोहरीपणा बियात साठवून मग जर आपले अंग टाकेल तर ते मोहरीचे झाड मरेल, मग त्या बीजापासून जो अंकुर फुटेल त्याला मोहरीपणा शिवाय दुसरी गोष्ट आहे का.
पै हो उनी दीप कलिका येरू आगे विझो का जेथ लागे तेथ अस का तोची आहे.
अग्नि हा दिव्याची ज्योत होऊन म्हणजे अग्नीपासून दिवा लावल्यावर मग तो पहिला अग्नी जरी विझला तर विझे ना का, कारण की ज्या ठिकाणी त्या दिव्याची ज्योत लागेल त्या ठिकाणी तो पूर्वीचाच सगळा अग्नी आहे.
म्हणून तमाची एलो थे बांधोनिया संकल्पाते देह जायते मागवते तमाचे होय.
म्हणून तमाच्या मोठ्या संकल्पाला बांधून म्हणजे तामस संकल्प करीत असताना ज्याचा देह जातो त्याला पुन्हा तमाचाच देह मिळतो.
आता काय येणे बहुवे जो तमो वृद्धी मृत्यूला आहे तो पशु का पक्षी होये झाड का कृमी.
आता हे पुष्कळ बोलून काय करायचं आहे, जो तमाच्या उत्कर्षात मरण पावतो तो पशु अथवा पक्षी अथवा झाड किंवा किडा होतो. श्लोक 14.
यदा सत्वे प्रवृद्धे तू प्रलयम यांति देहभूत तदोत्तम विदान लोकान मलान प्रतिपद्यते.
जर सत्वगुणाची वृद्धी झाली असताना मनुष्य नाश पावला तर तो ब्रह्मज्ञानी व शुद्ध अशा लोकांमध्ये जन्म पावतो.
येण्याची पै कारणे जे निपजे सत्वगुणे ते सुकृत ऐसे म्हणे श्रौत समो.
याच कारणाकरता जे सत्वगुणापासून उत्पन्न होते ते पुण्यकर्म असे श्रुतीचा संकेत सुचवतो.
म्हणून तया निर्मळा सुख ज्ञानी सरळा अपूर्व ये फळा सात्विकते.
म्हणून त्या निर्मळ सुकृताला सरळ असे सुख व ज्ञान हे लोकोत्तर फळ येते व तेच सात्विक फळ होय.
श्लोक 15.
रजसी प्रलयम गत्वा कर्म संगीषु जायते तथा प्रलीनस्तमसी मूढ योनिषु जायते.
रजगुणाची वृद्धी झाली असताना मरण पावल्यास कर्मासक्तीने युक्त अशा मनुष्य लोके जन्म पावतो. त्याचप्रमाणे तमोगुणाची वृद्धी झाली असताना मरण पावल्यास पुरुष झाड कृमी लोह लोष्ट पाषाण इत्यादी ज्ञानहीन योनीमध्ये जन्म पावतो.
मग राजसा जिया क्रिया तया इंद्रावणी फळलिया जे सुख चितारुनिया फळती दुःखे.
मग राजस ज्या क्रिया आहेत त्या पिकलेल्या इंद्रावणीच्या फळाप्रमाणे आहेत, कारण कि त्या क्रिया बाहेरून दिसण्यात जरी सुखाने रंगवलेल्या असतात तरी त्या क्रियांचे फळ दुःख हे असते.
का निंबोळीचे पिक वरी गोड आतविख तैसे ते राजस देख क्रिया फळ.
अथवा कडुनिंबाच्या निंबोळ्या बाहेरून सुंदर असतात पण आत विषयासारख्या कडू असतात, त्याप्रमाणे ते राजस क्रियांचे फळ आहे असे समज.
तामस कर्म जितुके अज्ञान फळेची पिके विषांकुर विखे जिया परी.
ज्याप्रमाणे विषाच्या अंकुराला विषच फळ येते त्याप्रमाणे जितके तामस कर्म आहे तितके अज्ञानरूप फळाने पिकते.
कर्मण सुकृतस्याहू सात्विकम निर्मलम फलम रजसस्तु फलम दुःखम अज्ञानम तमस फलम.
सात्विक कर्माचे निर्मल सत्वप्रधान फळ मिळते असे ज्ञाते सांगतात. राजस कर्माचे फल दुःख व तामस कर्माचे फल अज्ञान असते.
म्हणून बारे अर्जुन येथ सत्वची हेतू ज्ञान जैसा का दिनमाना सूर्य हा पै.
म्हणून बा अर्जुन, जसा सूर्य हा दिनमानाला हेतू आहे तसा सत्वगुणच ज्ञानाला हेतू आहे.
आणि तैसेची हे जाण लोभासी रज कारण आपुले विस्मरण अद्वैता जेवी.
ज्याप्रमाणे अद्वैत परमात्म्याला आपले स्वरूप विस्मरण हे जसे जीवदशेस येण्याचे कारण आहे त्याप्रमाणेच लोभाला रज हे कारण आहे.
मोह अज्ञान प्रमाद यया मैळे या दोष वृंद पुढती पुढती प्रबुद्ध तमची मूळ.
शहाणे अर्जुना, मोह अज्ञान व प्रमाद या मलिन दोष समुदायाला वारंवार तमोगुणच कारण आहे.
ऐसे विचाराच्या डोळा तिन्ही गुण हे वेगळ वेगळा दाबिले जैसा आवळा तळहातीचा.
तळहातावरील आवळा जसा सर्व बाजूनी दाखवावा त्याप्रमाणे हे वेगवेगळे तिन्ही गुण विचाराच्या डोळ्यांना दिसतील असे दाखवले. श्लोक 17.
सत्वात संजायते ज्ञानम रजसो लोभ एवच प्रमाद मोह तमसो भवतो ज्ञानम एवच.
सत्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होते, रजोगुणापासून केवळ लोभ उत्पन्न होतो व तमोगुणापासून प्रमाद व मोह एवढेच नाही तर अज्ञान सुद्धा उत्पन्न होते.
तव रज तमे दोन्ही देखिली प्रौढ पतनी सत्वा वाचूनी नाणी ज्ञानाकडे.
तेव्हा रजोगुण व तमोगुण हे दोघेही पतन घडवून आणण्यास समर्थ आहेत आणि सत्वगुणाकडून ज्ञानाकडे कोणी नेत नाही असे दिसून आले.
म्हणून सात्विक वृत्ती एक जाले गा जन्मव्रती सर्व त्यागे चतुर्थी भक्ती जैसी.
म्हणून ज्याप्रमाणे सर्व गोष्टींचा आर्त जिज्ञासू अर्थार्थी या तीन भक्तींचा त्याग करून ज्ञानी भक्त ज्ञानरूप भक्तीचे जन्मभर आचरण करतात त्याप्रमाणे कित्येक पुरुष आमरण पर्यंत सात्विक वृत्तीने राहण्याचा निश्चय करतात.
श्लोक 18.
ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः.
सत्वगुणी पुरुष उच्च ठिकाणी म्हणजे स्वर्गादी लोके जातात, रजोगुणी पुरुष मध्येच म्हणजे मनुष्य लोके राहतात, निंद्य गुणांमध्ये असलेले तामसी पुरुष अधोगतीला म्हणजे पशुपक्षादिकांच्या जन्माला येतात.
तैसे सत्वाचे निनटनाचे असणे जाणे जयांचे ते तनुत्यागी स्वर्गीचे राय होती.
त्याप्रमाणे सत्वाच्या उत्कर्षाने ज्यांचे जगणे व मरणे असते ते देहत्यागानंतर स्वर्गाचे राजे होतात.
इयाची परीरजे जिही का जिजे मरीजे तिही मनुष्य होईजे मृत्यूलोकी.
याचप्रमाणे जे रजोगुणात जगतात व मरतात ते मृत्यूलोकात मनुष्य होतात.
तेथ सुख दुःखाचे खिचटे जे विजे एके चिताटे जेथ ये मरण वाटे पडिले नुठी.
त्या मृत्यूलोकात सुख दुःखाची खिचडी देहरूपी एकाच ताटात जेवावी लागते व जेथे ज्या मृत्यूलोकात रजोगुणाच्या स्वाधीन झाले तर मरणरूपी वाटे सापडले असता बाहेर पडता येत नाही.
आणि तयाची स्थिती तमी जे वाढवनी निमती भोग क्षमी ते घेती नरक भूमी मूळपत्र.
व त्याच स्थितीने शरीरात तमोगुणाचे उत्कर्षात जे मरतात ते नरक भूमीला जाण्याचा दाखला घेतात.
एवं वस्तूची आसत्ता त्रिगुणासी पंडुसुत दाविली सकारणता आघवीची.
अशा रीतीने वस्तूच्या सत्तेने सत्वादी तिन्ही गुण ऊर्ध्वादी गतीनं कसे कारण आहेत हे अर्जुना तुला संपूर्ण सांगितले.